ओम शांती। आज आपण 7 दिवसाच्या पाठ्यक्रमामधील पहिला पाठ ऐकणार आहोत की मी म्हणजे कोण आहे। त्याच्यामध्ये आपण स्वतःचा संपूर्ण सत्य परिचय जाणून घेणार आहोत की आपण कोण आहोत, कोठून आलेला आहोत, कशासाठी आलेला आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण परिचय दिला जात आहे। हे शरीर तर एक हाडा मांसाचा पुतळा आहे, पण याला चालवणारी मी म्हणणारी आपण शक्ती कोण आहोत। ज्या पद्धतीनं एक गाडी सुंदर आहे, लाखो रुपये किमतीची आहे, पण त्या गाडीला चालवायला जर ड्रायव्हर नसेल तर त्या गाडीची किंमत शून्य आहे। त्याच पद्धतीनं हे शरीर सुद्धा किती सुंदर असेल, दागिन्यांनी सजवलं असेल, पण या शरीराला चालवणारी जी शक्ती जर शरीरात नसेल तर या शरीराची किंमत सुद्धा शून्य आहे। पण आज या शरीराची किंमत अतिशय आहे का? कारण या शरीराला चालवणारी शक्ती आहे जिलाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं जातं। म्हणूनच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मुखातून नेहमी दोन शब्द निघत असतात, मी आणि माझ। आपण म्हणताना म्हणतो की मी हे काम केलं, मी ते काम केलं, हे घरदार माझं आहे, मुलं बाळ माझी आहेत, पण मी आणि माझं याच्यामध्ये काय फरक आहे? तर आता आपल्याला स्पष्ट केला की गाडी आणि गाडीला चालवणारा ड्रायव्हर याच्यामध्ये जो अंतर आहे तोच या ठिकाणी सुद्धा आहे। की हे शरीर सुद्धा एक हाडा मांसाचा पुतळा आहे, त्याला चालवणारी मी म्हणणारी आपण एक शक्ती आहोत जिलाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं जातं। ती आत्मा या शरीरामध्ये आहे, म्हणूनच आपण या दोन वेळांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, मुखाने बोलू शकतो, अथवा कोणतंही कार्य करू शकतो। पण ही जर शक्ती नसेल तर डोळे असून आपण पाहू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही, मुख असून आपण बोलू शकत नाही। सर्व कार्य करणारी ती चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि ती या शरीराला चालवण्याचं कार्य करीत आहे। मग ती चैतन्य शक्तीची आत्मा दिसायला आहे कशी? हे पाहण्यासाठी अनेक सायंटिस्टनी तर खूप अभ्यास केला, प्रयत्न केला। एक व्यक्तीचा मृत्यू होणार आहे लक्षात आल्यानंतर प्रयोगासाठी त्या व्यक्तीला काचेच्या पेटीमध्ये पॅक केलं आणि सर्व रिसर्च करण्यासाठी त्या ठिकाणी बसले की आत्मा कशी आहे आणि कशी शरीरातून निघून जाते पाहण्यासाठी। आणि सर्व पाहत होते डोळ्यात तेल घालून, परंतु कोणाच्याही लक्षात आलं नाही की त्या व्यक्तीचा केव्हाच मृत्यू झालेला आहे। 1, 2, 3 तास गेले तरी काहीही हालचाल नाही हे पाहून मग त्या व्यक्तीला काचेच्या पेटीतून बाहेर काढण्यात आलं आणि डॉक्टरांनी चेक केलं तर त्यांच्या लक्षात आलं की शरीरातून आत्मा केव्हाच निघून गेली आहे। तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की शक्ती आहे, परंतु इतकी सूक्ष्म आहे की तिला आपण या दोन डोळ्यांनी पाहू शकत नाही। ती चैतन्य शक्ती आत्मा कधी निघून गेली कोणाला दिसू शकलं नाही, पण ती अतिसूक्ष्म ज्योतिष स्वरूप आहे हे त्यांनी स्पष्ट केलं। म्हणजे स्पष्ट होत की शक्ती आहे, इतकी सूक्ष्म आहे, परंतु कार्य मात्र अफाट आहे की 5 फूट शरीर सुद्धा ते चालवण्याचं कार्य करते। अशी ती चैतन्य शक्ती मी म्हणणारी आपण आत्मा, आत्मा मात्र दिसायला सूक्ष्म ज्योतिष रूप आहे आणि अजर अमर अविनाशी शक्ती आहे। तिला कोणी जाऊ शकत नाही, कापू शकत नाही, तोडू शकत नाही, विझू शकत नाही, ओली सुद्धा करू शकत नाही। अशी अजर अमर अविनाशी जी आत्मा आहे दिसायला ती सूक्ष्म ज्योतिष रूप आहे आणि म्हणूनच या शरीराला चालवण्याचे कार्य ते करत आहे। दमी भुकुटीच्या मध्ये तिचे राहण्याचे ठिकाण आहे, म्हणूनच पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे तिथं कुंकू तिलक अंगारा बुक्का लावण्याची। परंतु आज आपण एक प्रथा किंवा रीतिरिवाज म्हणून आपण तिथं कुंकू लावतो आणि म्हटलं आता की स्त्रियांचं हे सौभाग्याचं लेणं आहे, पण भाई सुद्धा लावतात, मग ते कोणाचं लेणं म्हणायचं? तर वास्तविक पाहता जेव्हा हा तिलक लावायला सुरुवात झाली, सर्वप्रथम आत्मस्मृतीचा तिलक म्हणून लावायला सुरुवात झाली आणि आपण ते रहस्य विसरलो आणि सौभाग्याचं लेणं म्हणायला सुरुवात केली. वास्तविक ती चैतन्य शक्ती आत्मा दोन्ही भुवयांच्या मध्ये राहते म्हणूनच तिथं कुंकू तिलक अंगारा बुक्का लावला जातो. आणि म्हणूनच चांगली काही घटना घडली की आपण म्हणतो की मी किती नशीबवान आहे, तेव्हा सुद्धा आपला हात नेमका कपाळावरती जातो. जर वाईट काही घडलं तर आपण म्हणतो की माझं नशीबच फुटकं, तेव्हा सुद्धा आपला हात नेमका कपाळावरती जातो. जर काही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, अतिशय चिंताग्रस्त आहोत, विचार करत आहोत, तेव्हा सुद्धा आपला हात नेमकं कपाळावरतीच जातो. कारण या शरीर चालवणारी ती शक्ती जी आहे दोन्ही त्रिकुटीच्या मध्ये राहते. आणि म्हणूनच कहावत सुद्धा प्रसिद्ध आहे की त्रिकुटी के बीच में चमकता है अजब सितारा, म्हणजे दोन्ही भुयांच्या मध्ये चमकणारा सितारा कोण आहे तर ती चैतन्य शक्ती आत्मा सितारा आहे. आणि म्हणूनच कुंकू तिलक त्या ठिकाणी लावण्याची प्रथा चालत आली. ती चैतन्य शक्तीची आत्मा आहे, ती तीन शक्तींनी मिळून बनलेली आहे, मन बुद्धी आणि संस्कार. मनाचं कार्य आहे विचार करणं. आपलं मन सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरती विचार करत असतं आणि त्या विचारांच्या वरती बुद्धी आपला निर्णय घेण्याचं कार्य करते. आणि एखादं निर्णय घेतल्यानंतर कार्य जेव्हा वारंवार केलं जातं तो आपला संस्कार बनतो, त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये सवय म्हणतो. ही ज्या सवयी आहेत, आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की सवयी बदलायला हव्या आहेत, एखादा व्यक्ती सांगतोय की वाईट सवय आहे दारू पिणं, सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं, हे तुम्ही त्याग करा व सोडून द्या, तेव्हा प्रत्येक व्यक्ती हेच बोलतो की सुटू शकत नाही. पण का सुटू शकत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वाईट सवयी जन्मता होत्या का? मुळीच नव्हत्या. ह्या वाईट सवयी नंतर लागलेल्या आहेत. स्पष्ट होतं की संस्कार हे परिवर्तनशील आहे. जर वाईट सवयी लागू शकतात तर त्या बदलू सुद्धा आपण शकतो. आणि त्याच्यासाठीच अतिशय सुंदर विधी ईश्वराने या ठिकाणी शिकवलेली आहे की आपल्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत कोणत्या प्रकारचे हे चेक करणं आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे आपल्या मनात विचार चालतात जास्तीत जास्त कोणत्या प्रकारे चालतात चेक करणं आवश्यक आहे. विचार तीन प्रकारचे आहेत, व्यर्थ, नकारात्मक आणि सकारात्मक. मेजॉरिटी आपले विचार सकारात्मक चालवणं आवश्यक आहे, पण आपण चालवतो आपल्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत ते पर्सेंटेज आपल्या लक्षात येतं की व्यर्थ किंवा निगेटिव्ह, यांची संख्या जास्त आहे आणि त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती होतो. बुद्धी त्या प्रकारचे निर्णय घेते. आपल्याला चांगला निर्णय सतत हवा आहे तर त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये सतत श्रेष्ठ सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह शक्तिशाली विचार करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये सतत सकारात्मक विचार चालायला लागतील तेव्हा बुद्धी श्रेष्ठ निर्णय घेऊ शकेल. आणि जेव्हा बुद्धी श्रेष्ठ निर्णय घेऊ शकेल तेव्हाच आपली कार्य जी आहेत ती कर्म जी आहेत श्रेष्ठ होतील. आणि वारंवार श्रेष्ठ कर्म जर झाली तर संस्कार बदलायला वेळ लागणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत ते सकारात्मक किंवा शक्तिशाली श्रेष्ठ विचार चालण्यासाठी आपल्या जवळ अशा श्रेष्ठ ज्ञानाची गरज आहे. आणि आज आपण पाहतो की आपल्याला हे जे ज्ञान आहे बाह्य जगामध्ये जे मिळत आहे, मेजॉरिटी जे विचार आहेत ऐकायला मिळतं रेडिओवरती, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मकच्या ऐवजी नकारात्मकच गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्याचा प्रभाव आपला नकारात्मक होत चाललेला आहे. आपल्याला सकारात्मक श्रेष्ठ परिणाम करून घेण्यासाठी आपल्याला नेहमी श्रेष्ठ ज्ञानाची गरज आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी 7 दिवसाच्या कोर्समध्ये ऐकायला मिळणार आहे. जर आपण हे ज्ञान ऐकण्यासाठी आपण वेळ काढला तर निश्चितच आपल्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत त्यांच्या विचारामध्ये श्रेष्ठता आलेली आपल्याला जाणवून येईल. आपण हे याच बरोबर की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि श्रेष्ठ शक्तिशाली आहे. या शरीरात चालवणारी दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये राहून या संपूर्ण शरीर चालवण्याचं कार्य करत आहे. परंतु हे शरीर म्हणजे सुद्धा एक ड्रेस आहे. ज्या पद्धतीने कलाकार वेगवेगळे ड्रेस घालून नाटकामध्ये वेगवेगळे रोल वठवत असतो, त्या पद्धतीनेच आत्मा सुद्धा एक कलाकार आहे आणि हे शरीर एक वस्त्र आहे. आजपर्यंत अशी आपण अनेक शरीर धारण केली आणि त्या शरीराचा त्यागही केलेला आहे. म्हणजेच नाटकातले ड्रेस भिन्न आपण घालून परिधान करून वेगवेगळे रोल वठवलेले आहेत, परंतु आता आपल्याला हा नाटकातला श्रेष्ठ जो रोल आहे तो वठवण्यासाठी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण कोणत्या प्रकारे विचार करतोय आणि कोणत्या प्रकारचे आपल्या हातून कर्म होत आहेत. लक्षात घेणं आवश्यक की संपूर्ण सृष्टीक नाटक मंच आहे आणि म्हणून तर आजपर्यंत आपण म्हणत आलो की ये दुनिया एक मुसाफिर खाना है, ऊपर से आए ऊपर जाना है. ये दुनिया एक मुसाफिर खाना है म्हणजे आपण या पृथ्वीवरती फक्त प्रवासी आहोत. दुसरं असंही म्हटलं तर की संपूर्ण सृष्टीक नाटक मंच आहे. जर संपूर्ण पृथ्वी जर नाटकाचं स्टेज आहे तर स्पष्ट होतं की आपण एक कलाकार आहोत. आणि ह्या संपूर्ण सृष्टीवरती चाललेलं जे नाटक आहे हे अतिशय खूप मोठं नाटक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय श्रेष्ठ जन्मापासून मृत्यूपर्यंत रोल वठवण्यासाठी आपल्याला पृथ्वीवरती पाठवलेला आहे. आणि हा रोल वठवता वठवता आपण त्याच्या अधीन झालेला आहोत. आणि जो रोल आहे त्यालाच आपण मी म्हणून बसलेला आहोत आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. ज्या पद्धतीने एक सुंदर उदाहरण मी सर्वांना नेहमी सांगते की एक कलाकार होता आणि नाटकामध्ये काम करत असताना त्या कलाकाराला एकदा शिवाजी महाराजांचा रोल वाटायला मिळाला. कलाकार म्हटल्यानंतर कधी राजाचंही मिळेल कधी भिकाऱ्याचंही मिळेल, पण त्याला शिवाजी महाराजांचा रोल वाटायला मिळाल्यानंतर अतिशय नशा चढला की मी कोण आहे, शिवाजी महाराज आहे. आणि जोपर्यंत नाटक चाललेलं होतं तोपर्यंत बाकीच्या कलाकारांनी सर्व त्याच्या आज्ञेचं पालन केलं, परंतु नाटक संपल्यानंतर कोणी आज्ञेचं पालन करतील का? निश्चितच नाही. नाटक संपलं तरी तो काही कलाकार विसरायलाच तयार नाही, स्वतःला शिवाजी महाराजच समजू लागला. नाटक संपलं, रात्रीची वेळ होती, सगळे कलाकार घरी निघाले, पण या कलाकाराच्या बुद्धीमध्ये मात्र होतं की मी शिवाजी महाराज आहे. अनेक बाकीच्या कलाकारांनी मित्रांनी त्याला समजावून सांगितलं, अरे हे नाटक संपलेलं आहे, आता तू शिवाजी महाराज नाहीयेस, चल घरी ड्रेस बदल, पण तो कलाकार काय ऐकायलाच तयार झाला नाही. अनेक वेळेला अनेकांनी समजावून सांगितलं, आपल्यासारखी बरीच मंडळी मदत करणारी असतात, त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा त्या कलाकारांनी आपल्या मित्राला समजावून सांगितलं, पण कलाकाराचा नशा उतरेना. एकदा दोनदा तीनदा सांगितलं, शेवटी प्रयत्न करून सुद्धा काही होत नाही म्हटल्यानंतर ते कलाकार विषय सोडून निघून गेले. हाही घरी निघाला पण बुद्धीत काय होतं की मी शिवाजी महाराज आहे. आणि घरी निघाला, बसमध्ये चढला, नशिबानं त्याला शेवटची बसही मिळाली. आणि बस मध्ये बसल्यानंतर थोड्याच वेळात तिथं कंडक्टर आले, तिकीट 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 करत. आणि कंडक्टर तिथं आल्यानंतर त्याला तिकीट घेण्यासाठी बोलू लागले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही आम्हाला ओळखलात का? आम्ही कोण आहोत? राजे शिवाजी महाराज. आणि तुम्ही आम्हाला तिकिटाचे पैसे मागता? जर हवे असतील तर दिवाण साहेबांच्याकडून खजिन्यातून घ्या. आता हे उत्तर ऐकल्यानंतर कंडक्टर काय समजेल? आपण विचार करू शकतो, जर आपण त्या ठिकाणी कंडक्टर असेल आणि एखादा प्रवासी असेल तर काय समजून घेणार? प्रवासी जर म्हणत आहे की मी शिवाजी महाराज आहे आणि तिकिटाची पैसे दिवाण साहेबांच्याकडून घ्या खजिन्यातून. कंडक्टरने थोडा विचार केला, परिस्थिती तशी आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विकट आहे. अनेकांनी याच्यावरती आम्ही काही प्रश्न विचारले की आपण काय कराल, तेव्हा अनेकांनी उत्तरं वेगळी दिली की समजा जर अशी परिस्थिती आपल्यावर आली तर. कोणी म्हणाले की आम्ही त्यांना तिथंच उतरायला लावू, कोणी म्हणाले पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ, अनेक वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळाली. परंतु ती परिस्थिती जरी तणावपूर्ण असेल, परंतु त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा आपापला आहे. विचार केला की हा जर स्वतःला शिवाजी महाराज म्हणत आहे, याचा अर्थ निश्चित की यानं काहीतरी पिला तरी असेल, नाहीतरी काहीतरी पिलं तरी असेल. आणि अशा दोन प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत, त्यांना आपण कितीही समजावून सांगा, ते आपलं ऐकत नाहीत. आणि हे ओळखून त्यानं एक युक्ती केली, गाडीची बेल वाजवली आणि ओरडला की रायगड, रायगड, रायगड. जसं रायगड आवाज झाला, तो कलाकार उठला आणि बसमधून उतरून गेला. आणि बसमधून उतरून गेल्यानंतर बस पुढे निघून गेली. हा उतरल्यानंतर पाहू लागला की रायगड कुठे आहे. आजूबाजूला बघू लागतो, त्याला रायगड काय दिसत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरेच्छा, न मी शिवाजी महाराज आहे, न हे रायगड आहे. आपण मध्येच उतरलेले, आपल्याला तर घरी जायचं होतं. पण वेळ निघून गेलेली होती. त्या कलाकाराला पश्चाताप होऊ लागला, जर मी आधीच जर स्वतःला ओळखलो असतो, स्वतःला विसरलो नसतो, तर आता मी केव्हाच घरी आरामात पोहोचू शकलो असतो. कारण नंतर त्याला कोणतंही वाहन मिळालं नाही, बरंच अंतर पायी प्रवास करत घरी जावं लागलं. म्हणजे त्या कलाकाराची गोष्ट जी आहे, ही कहाणी ऐकताना आपल्याला थोडासा आनंदही झाला असेल, खुशीही झाली असेल, परंतु आपल्या जीवनात पण डोकावून पाहण्याची गरज आहे की खरोखरच आपण सुद्धा त्या कलाकाराप्रमाणे स्वतःला विसरून गेलेलो आहे. आणि या सृष्टीवरती जो आपल्याला अतिशय श्रेष्ठ रोल वठवायला मिळालेला आहे, तो म्हणजेच मी म्हणून बसलेला आहे. आणि त्या कलाकाराप्रमाणे आपलं जीवनही दुःखी झालेलं आहे. परंतु आता आपल्याला स्वतःला ओळखण्याची गरज आहे की मी कोण आहे, याची आठवण करून देणं गरजेचं आहे की संपूर्ण सृष्टीक नाटक मंच आहे आणि या नाटकामध्ये मी आत्मा एक कलाकार आहे हे सांगत आहे की एक चाललेलं नाटक आहे आणि ह्या नाटकातला एक भाग आहे. नाटक म्हटलं की सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आल्याच आणि त्या दोन्ही गोष्टी दाखवल्याशिवाय नाटकाची मजा सुद्धा येत नाही. त्याच पद्धतीनं ह्या संपूर्ण सृष्टीवरती सुद्धा आपलं जीवन हे एक नाटकातला भाग आहे आणि या सर्व परिस्थिती सुद्धा नाटकातला भाग आहे. या दृष्टीने जर आपण त्या परिस्थितीना पाहिलं, तर आपल्या जीवनात आपण दुःखाच्या ऐवजी सुखाचा अनुभव करू शकणार आहे. त्याच्यासाठीच ईश्वर सांगतात की लक्षात ठेवा की मी कोण आहे, कोठून आलेलं आहे, या सृष्टीवरती कशासाठी आलेलं आहे. मग आता आपण तर स्वतःचा परिचय करून घेतला की मी कोण आहे, या सृष्टीवरती कशासाठी आलेलं आहे, परंतु नेमकं कुठं जाणार आहोत, आजपर्यंत याचा परिचय आपल्याला कोणीही दिलेला नाहीये. ईश्वर या भूमीवरती आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला आपला सत्य परिचय करून दिलेला आहे की आपण वरून म्हणजे नेमकं या भूमीवरती कुठून आलो आणि कशासाठी आलो. कशासाठी आलो हे आपल्याला कळालं. केशवाने सांगितलं की संपूर्ण सृष्टी नाटक मंच आहे आणि आपल्याला आपण या सृष्टीवरती रोल वठवण्यासाठी आलेलो आहोत आणि आपलं जे खरं घर आहे या सृष्टीच्याही वर आहे. नेमकं कुठं? आजपर्यंत आपण या डोळ्यांनी जे पाहत आलो, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, यालाच आपण आपलं खरं विश्व म्हणत आलो आणि यालाच संपूर्ण दुनिया म्हणून पाहत आलो. पण त्याच्याही पार पलीकडे काही आहे याचं ज्ञान ईश्वर देत आहे की आकाशाच्या पार पलीकडे एक सूक्ष्म लोक आहे की ज्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तीन आकारी देवता राहतात आणि त्याच्याही पार पलीकडे ज्या ठिकाणी लाल सोनेरसा प्रकाश पसरलेला आहे की ज्यालाच परमधाम, शांतीधाम, ब्रह्मांड, मुक्तीधाम अशी अनेक नावं दिलेली आहेत, हे आपल्या आत्म्याचं वास्तविक खरं घर आहे. आणि तेथून या पृथ्वीवरती आलेलो आहोत म्हणून म्हणतो की एक ना एक दिवस वर परत जाणार आहे. तर हे आपलं वास्तविक खरं घर आहे. या सृष्टीवरती फक्त आपण रोल वठवण्यासाठी आलेलो आहोत आणि म्हणून तर ईश्वराने आपल्याला सांगितलं की जा आणि नाटक करून परत ये. म्हणजे सांगितलं की जा नाटक कर पण न अडकता परत ये. पण आपण या सृष्टीवरती नाटकातला रोल वटवत वटवत अगदी त्या कलाकाराप्रमाणे एकदम अडकून गेलो आणि जो नाटकातला रोल मिळालेला आहे तो मी म्हणून बसलो. मग तो स्त्री असो पुरुष असो डॉक्टर वकील इंजिनियर जो कोणी असेल तो रोल आपण मी म्हणून बसलो. पण या दुःखातून मुक्तीचा एकच उपाय आहे की मी कोण आहे, कोठून आलेला आहे आणि परत कोठे जाणार आहे, याच्या स्मृती चिंतन आपण स्वतःला रोज वारंवार करून देण्याची गरज आहे. मी शरीराला चालवणारी एक शक्ती जी आहे तिचा मूळचा धर्म किंवा स्वभाव कोणता आहे, ज्या गोष्टी आज आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत इतका कष्ट करत असतो, आपल्याला काय हवंय म्हणून आपण कष्ट करतो. जीवनात दोन गोष्टी आपल्याला फक्त आवश्यक आहेत आणि त्या प्राप्त करण्यासाठीच आपण कष्ट एवढं करत आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे की सुख आणि शांती. सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठी इतकं कष्ट केलं, परंतु त्याच्यातून आपल्याला सुख शांती मिळाली का? आज आपण अनुभव करतो की एवढी कमाई पूर्वी जेवढी होत नव्हती त्याच्या दुप्पट आज कमाई होत आहे, तरी सुद्धा ती सुख शांती नाही. त्याचबरोबर पूर्वी पैसा हातात जेवढा नव्हता त्याच्यापेक्षा आज दुप्पट प्राप्त होत आहे, तरी सुद्धा सुख शांती नाही. पूर्वी झोपडीत राहत असेल आज बंगल्यात राहत आहे, पण सुख शांती नाही आहे. कारण जिथं आहे तिथं आपण शोधतच नाहीये. आणि म्हणूनच म्हटलं आता की तुझं आहे तुझं पासी आणि जागा विसरलाशी. म्हणजेच या शरीराला चालवणारी मी जी शक्ती आहे तिचा मूळचा धर्म जो आहे त्या स्वधर्मामध्ये स्थित होण्याची गरज आहे. की तो कोणता धर्म? शरीराच्या धर्माला आजपर्यंत आपण आपला धर्म म्हणालो, ज्याची आज आपण नावं अनेक घेतो, हिंदू मुस्लिम शीख ईसाई, पण हे आहेत या शरीराचे धर्म. पण मी नंतर एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, तिचा धर्म कोणता आहे, तिचा मूळचा स्वभाव कोणता आहे? ज्या पद्धतीनं सूर्य आहे, सूर्याचा मूळचा गुणच आहे प्रकाश देणं. संपूर्ण दिवसभर तो प्रकाश देण्याचं कार्य करत आहे. भले दिवस जरी असेल, आपण दार खिडक्या किती जरी बंद केल्या तरी घरामध्ये प्रकाश येतच असतो. परंतु कारण त्याचा मूळचा गुणधर्मच आहे प्रकाश देणं. तसं पाण्याचा मूळचा स्वभाव आहे शीतलता. त्या पाण्याला आपण कितीही गरम करा शेवटी पाणी शीतल थंडच होत असतं. त्याच पद्धतीनं मी म्हणणारी जी शक्ती तिचा मूळचा स्वभावच आहे शांती. जिस मी आत्मा शांत स्वरूप आहे. शांती हा आपला मूळचा स्वभाव आहे, गुण आहे, या स्वधर्मामध्ये स्थित होण्याची गरज आहे. जर आपण या स्वधर्मामध्ये स्थित झालो तर शांती आपला खजाना आपल्याला प्राप्त आहे, बाहेर शोधण्याची गरज नाही. म्हणूनच रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला याचा अभ्यास चिंतन करण्याची गरज आहे की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, दिसायला ती सूक्ष्म ज्योती स्वरूप आहे, अजर अमर अविनाशी आहे, मूळचा स्वभावच मी आत्मा शांत स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण सृष्टी नाटक मंच आहे आणि मी आत्मा या संपूर्ण पृथ्वीवरती अतिशय श्रेष्ठ महान असा कलाकार आहे आणि आपला रोल वठून आपल्याला परत घरी जायचं आहे. ओम शांती. रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःला काही प्रश्न विचारायचे. आज आपण पहिला लेसन तर ऐकलेला आहे, तर आता आपल्या हाताला काम आहे. आपण दिवसभर हाताच्या कामाने बिझी असतो पण आपल्या मन आणि बुद्धीला काही काम नाहीये. तर आपण रोज दिवसभरामध्ये प्रश्न काही विचारायचे की मी कोण आहे, कोठून आलेले आहे, परत कोठे जाणार आहे, या सृष्टीवर आपण कशासाठी आलेलो आहोत आणि परत कोठे जाणार आहोत. त्याचबरोबर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तर मिळालेली आहेत, त्याचं चिंतन जितकं आपलं चालेल तितकं आपल्या मनामध्ये श्रेष्ठ विचारांची शक्ती प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी रोज सकाळ आणि संध्याकाळ आपण विशेष या राजयोगाचा जरूर अभ्यास करा. त्याच्यासाठी आपण 3 मिनिटात आपण अभ्यास करणार आहोत. मी काही आपल्याला विचार देणार आहे, आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. काही विचार देणार आपण त्याचा अभ्यास करताना जे विचार दिले जातील बुद्धीनं ते चित्र पाहण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी एक स्थिर बसायचं आरामदायी आणि आपली पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचंय. दृष्टी स्थिर, डोळे उघडे असू द्या, शक्यतो प्रयत्न करून उघडे असावेत. सर्वप्रथम आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की मी कोण आहे. या डोळ्याद्वारे पाहणारी, कानाद्वारे ऐकणारी, मुखाद्वारे बोलणारी मी कोण आहे. आपला अंतर्मन उत्तर देईल, मी तर एक चैतन्य शक्ती आहे. मी चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी आत्मा अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. मी आत्मा दोन्ही भुयांच्या मध्ये विराजमान आत्मा अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. मन बुद्धीने पाहण्याचा प्रयत्न करा. दोन्ही भुयांच्या मध्ये मी आत्मा चांदणीप्रमाणे चमकत आहे. मी आत्मा अजर अमर अविनाशी शक्ती आहे. मी आत्मा गुणाने शांत स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे शरीर रूपी वस्त्र धारण करून मी आत्मा या पृथ्वीवर खूप मोठ्या नाटकामधील रोल वठवण्यासाठी आलेली आहे. आजपर्यंत असे भिन्न भिन्न ड्रेस धारण करून खूप मोठ्या नाटकामधील मी आजपर्यंत रोल वठवत आलेली आहे. हे शरीर नाटकातला देश आहे आणि मी आत्मा कलाकार आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या काही सुख आणि दुःखाच्या परिस्थिती आहेत हा सुद्धा एक नाटकातला भाग आहे. तर मी कलाकार आहे. कलाकार ज्या पद्धतीनं सुख आणि दुःखाचा रोल वठवत असतो, पण दुःखाचा रोल वठवत जरी असेल तरी त्याचं फिलिंग किंवा दुःख तो भोगत नाही. तो उलट अंतर्मनाने खुश असतो की बघा माझा रोल किती श्रेष्ठ मी वठवत आहे. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनातल्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीनं रोल वठवायचे. हे संपूर्ण सृष्टिक नाटक मंच आहे. मी आत्मा कलाकार आहे. मन बुद्धीने पहा. आपण आपल्या घराकडे यात्रा करणार आहोत. मन बुद्धीने पहा. मी आत्मा हळूहळू या शरीरापासून वेगळी 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 होत चालली आहे. हळूहळू वेगळी होत चालली आहे. आहा किती हलकेपणाचा अनुभव होत आहे. मी आत्मा शरीरापासून पूर्णतः वेगळी झाली आहे. अतिशय हलकेपणाचा अनुभव करत आहे. हळूहळू या पृथ्वीच्या वर मी आत्म्याची सूक्ष्म ज्योती स्वरूप वर चाललेली आहे. पृथ्वीच्याही वर चंद्र सूर्य तारे आकाश यांना पार करीत मी वर वर सूक्ष्म लोक पार करीत एकदम वर वर जात आहे. तिथे सर्वत्र लाल सोनेरीचा प्रकाश पसरलेला आहे. हेच माझे वास्तविक खरे घर आहे, हेच खरे घर परमधाम आहे. या घराला अनेक नाव दिलेली आहेत. हेच माझे खरे घर परमधाम, शांतीधाम, मुक्तीधाम आहे. जशी मी आत्माती सूक्ष्म ज्योती स्वरूप आहे, तसेच असंख्य आत्मी या घरामध्ये विराजमान आहे. आणि सर्वत्र लाल सोनेरीचा प्रकाश प्रकाश पसरलेला आहे. आहा हा, किती अखंड शांती शांती या घरामध्ये. आज मी त्या गहन शांतीचा अनुभव करीत आहे, तृप्त झालेली आहे. आता आपण पुन्हा आपल्या घरात करून सृष्टीवर राहिलेला पाठ पठवण्यासाठी येत आहोत. मन बुद्धीने पहा की मी आत्मा हळूहळू खाली 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 परमधामच्या खाली सूक्ष्म लोकचाई खाली खाली हळूहळू येत आहे. चंद्र सूर्य तारे आकाश याना पार करी या पृथ्वीवर पुन्हा या आश्रमामध्ये प्रवेश करत आहे. या संपूर्ण सृष्टीवर चाललेल्या नाटकामधील श्रेष्ठ पाठ पठवण्यासाठी पुन्हा या पृथ्वीवरती आलेली आहे. त्यांनी एक महान कलाकार आहे. मला माझ्याबरोबर विश्वातील सर्व आत्म्यांचे कल्याण करण्याचे कार्य करायचे. ही स्मृती सतत ठेवा आणि आपले महान कर्म करीत राहा. ओम शांती.